कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी महेश काळे. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा आणि ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
तो टर्निंग पॉइंट वेअर यू फेल्ट की आता इंजिनिअरिंग सोडून आपण आता गाण्यांमध्ये.
टर्निंग पॉइंट कुठे आला ना, एकतर अभिषेकी बुवां सारख्या मोठ्या माणसा, मी म्हणलं जिथे ऍक्सेप्टन्स रेट इज इव्हन रेअरर दॅन द बेस्ट इन्स्टिट्यूट्स इन द वर्ल्ड, तर त्या माणसाकडे गाणं तुम्हाला शिकायला मिळणं इटसेल्फ इज अ ह्यूज ब्लेसिंग. त्याच्यानंतर मी मास्टर्स केलं टेक्नॉलॉजीमध्ये, त्याच्यानंतर फुल टाईम काम करून थकल्यानंतर करण्याचं ते गाणं नाही आहे, म्हणजे तो त्या गाण्याचं कुठेतरी इन्सल्ट आहे. तर आय डिसाइडेड टू गिव्ह माय सेल्फ अ इयर, आणि त्या वर्षामध्ये जर मला असं वाटलं की आपल्याला चरितार्थ चालवता आलं, उदरनिर्वाह करता आला, तर आपल्याला म्युझिक करायचं. कारण माझी स्वप्न ना गाडी घोड्यांची नव्हती. मला लक्षात आलं की माझं स्वप्न हे आनंद मला सगळ्यात जास्ती कशात मिळेल तर ते चेज करण्यामध्ये आहे, आणि मला गाताना जो आनंद होतो ना तो कशातच होत नाही. मग त्या एका वर्षामध्ये मला खूप आनंदही मिळाला, आय वॉज एबल टू सस्टेन माय सेल्फ इन अ डिसेंट वे. मग त्याच्यानंतर सवाई गंधर्व महोत्सवमध्ये माझं गाणं झालं, मग कट्यार काळजात घुसलीमध्ये मला नाटकात काम करायचं हे मिळालं, त्याच्या अगोदर शिवमणी म्हणून जे ड्रमर आहेत ते तिकडे आले होते त्यांच्याबरोबर मला गायला मिळाले. मग त्याच्यानंतर तिथे एक नूर नावाचं नाटक होतं, त्याचं कंपोज करायला मिळालं, मग ते इथे केलं. मीनवाईल कट्यार आला, फिल्म आली, आणि त्याच्यानंतर नाव इज नो लुकिंग बॅक.
तुझी बायको पूर्वा, ती तुला कुठे भेटली?
ऍक्च्युली पूर्वा आणि मी आम्ही एका शाळेत होतो, अभिनव विद्यालय मी मग अशी सांगेल, त्यामुळे आमची मैत्री तेव्हापासूनची आहे. सो यू कॅन से वी हॅव बीन चाइल्डहूड स्वीटहार्ट्स. त्याच्यानंतर आम्ही एकत्र मास्टर्सला अप्लाय केलं आणि यू सी सॅन्टा बार्बरामध्ये आम्ही एकत्र गेलो. त्याच्यानंतर बेएरियामध्ये मूव्ह झालो, ती डॉल्बी लॅब्समध्ये काम करते आता. एकच मल्टीमीडिया इंजिनिअरिंग आम्ही दोघांनी एकत्र केलं. सो शी वेंट ऑन दॅट साईड ऑफ म्युझिक, आय वेंट ऑन दिस साईड ऑफ म्युझिक.
पण मला सांग की कोणी कोणाला प्रपोज केलं?
आता इट्स अ स्टोरी दॅट इज अँबिग्युअस. माझं म्हणणं तिने केलं, तिचं म्हणणं मी केलं. कारण नाही, मी बुजरा होतो थोडा ना, त्यामुळे आय नीडेड लिटल प्रॉडिंग.
आणि यु नो, किती नाही म्हटलं ना तरी पण लग्नात काही ना काही गोष्टी होतेच. सो तुझं लग्न कुठे झालं, कोण कोण आलं होतं, आणि कुठली गोष्टी झाली का?
माझ्या बाबांचं आणि पूर्वाच्या माझ्या बायकोच्या वडिलांचं सुद्धा इतकं मोठं सर्कल होतं की तिथे इतकी लोक आली, त्या घरकुल लॉन मध्ये झालं माझं लग्न. एक तर गाल दुखायला लागले हसून, कंबर दुखायला लागली नमस्कार करून करून, आणि जेवायलाच नाही मिळालं कारण इतके लोक सगळी सारखी येऊन येऊन भेटत होती. 11 तारखेला लग्न झालं माझं, 11 जानेवारीच्या, आणि 12 माझा वाढदिवस असतो, तर मी ऍक्च्युली केक कापला आणि तो केक खायला मिळाला मला फक्त लग्नाच्या दिवशी, अशी गोष्टी झाली बघ.
पण त्यानंतर हनीमूनला जायला तरी वेळ मिळाला की नाही?
हा, तर त्याचा एक किस्सा. भीमसेनजी माझ्या लग्नाला आले होते आणि भीमसेनजी म्हणले कुठे राहता, आम्ही सांगितलं सॅन्टा बार्बराला राहतो. ते म्हणले अरे वा, मग हनीमूनला वेगळीकडे कुठे जायची गरजच नाही आहे तुम्हाला, तेच ठिकाण छान आहे. तसं झालं. नाही नाही, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेसेस,
त्यामुळे
सॅन फ्रान्सिस्कोला.
यु नो, घरी जरा बायकोच्या काही ना काही डिमांड असतात, काही स्वप्न असतात जी अचीव करायची असतात. तुमच्या दोघांचं म्हणून कुठलं स्वप्न तुम्ही आता पूर्ण केलं?
काय असतं ना, सगळं एकत्रच स्वप्न असतात नंतर. म्हणजे दिसताना जरी कंपनीचा सीईओ दिसत असला तरी सुद्धा त्याच्या मागे त्या अख्ख्या कंपनीचा वर्कफोर्स असतो त्याला सक्सेसफुल करण्यामागे. तसं ही जी माझी महेश काळे नावाची जी कंपनी, ती त्याच्यात भागीदारी आहे ना आमची, त्यामुळे सगळंच तिचं.
स्टुडंट सध्या तुझ्या?
हा, 100-200 मुलं माझ्याकडे गाणं शिकतात. तर तिथे माझी स्कूल आहे, माझी एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, ICMA, इंडियन क्लासिकल म्युझिक अँड आर्ट्स फाउंडेशन नावाची. या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पूर्वा जोडीची, ॲक्च्युली मी नसताना तिला शी हॅज टू रन द होल शो, त्या ऑब्व्हियसली शी इज अ बिग बिग पार्ट ऑफ.
नाही आहे, अजून नाही आहे. ओके. 2015 मस्ट बी अ लकीएस्ट इयर फॉर यू, कारण त्यावेळेस कट्यार काळजात घुसली ही फिल्म रिलीज झाली, आणि त्यानंतर तर म्हणजे महेश काळे हे हाऊसहोल्ड नेम झालं, सगळ्यांना कळालं. कारण तोपर्यंत आम्हाला ऑनेस्टली यु नो इतकं नाव तुझं माहिती नव्हतं. तर मग त्यानंतर तुझी दुनिया कशी बदलली आणि त्या दरम्यानचे काही किस्से आम्हाला सांग.
सी, कट्यारच्या अगोदर मुळातच क्लासिकल म्युझिक इज अ काय म्हणतात एलिट ऑडियन्स, तो खूप त्यांच्या त्याच्या सर्कल्समध्ये असतो, आणि मी वर्षातनं 3 आठवडे भारतात यायचो, त्यामुळे ऑब्व्हियसली माझे तितके प्रोग्राम्स व्हायचे नाहीत. त्या त्या सर्कलमध्ये मी गाणी गायचो, पण कट्यार काळजात घुसली वॉज लाईक अ बिग वेव्ह, दॅट प्रॉब्ली इतकी मोठी वेव्ह मराठी सिनेमानी बऱ्याच वर्षामध्ये, व्हॅल्युएबल फिल्मचं जी इम्पॅक्टफुल पण आहे, कमर्शियली पण सक्सेसफुल आहे आणि लेगसी बिल्डिंग पण आहे. तर त्याचा भाग होणं वॉज रिअली रिअली फॅब्युलस. पण तू म्हणलीस ना माझ्यासाठी सगळ्यात जास्ती एक्सायटिंग ऑब्व्हियसली नावारूपाला येण्याच्या अर्थाने कट्यार काळजात घुसली हा चित्रपट जरी असला ना, इफ यू आस्क मी माझ्यासाठी सगळ्यात कुठलं हायलाईट होतं, दॅट वॉज 1992 जेव्हा मला अभिषेकी बुवांनी शिष्य म्हणून अक्सेप्ट करून, ते झालं नसतं तर पुढचं काहीच झालं नसतं. तर मला कट्यार काळजात घुसली ज्या माणसांनी संगीत दिलंय त्याच्याकडे गाणं शिकायला मिळालं.
बजाते रहो